क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते जाई दूर तशी मनी हुर हुर रात ओलावत सुरवात मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे खरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते कोणी जाई दूर तशी मनी हुर हुर रात ओलावत सुरवात मालवते आता बोलायला कोण संगे चालायला कोण कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंब लोण आता बोलायला कोण संगे चालायला कोण कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंब लोण पायरीला ठासेदार खोले छत पिसे कोण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते पायरीला ठासेदार खोले छत पिसे कोण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हाताने आणि आभाळाचे गुज चंद्र सांगेल खुणानी आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हाताने आणि आभाळाचे गुज चंद्र सांगेल खुणानी पडतील कोडी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी हात थर थरते पडतील कोडी पुन्हा भरतील डोळे पुन्हा पुसतील पाणी हात थर थरते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे खरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके भिजलेली माती त्याचे हललेले मूळ त्याचे क्षितिजाचे कुळ त्या चालवते भिजलेली माती त्याचे हललेले मूळ त्याचे क्षितिजाचे कुळ त्या चालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते सांज आबोला बोला सांज कल्लोळ कल्लोळ सांज जोगीण विरागी सांज साजिरी वेल्हाळ सांज आबोला आबोला सांज कल्लोळ कल्लोळ सांज जोगीण विरागी सांज साजिरी वेल्हाळ सांजेवर फुल गंध मौनाचा हवेत दूर लागले गावात दीप फर फरते सांजेवर फुल गंध मौनाचा हवेत दूर लागले गावात दीप फर फरते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते कोणी जाई दूर तशी मनी हुर हुर रात ओलावत सुरवात मालवते क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे खरटे वेड्या संध्येच्या अंगणी रात थर थरते